chinimandi.com podcast. विजी डेली शुगर मार्केट अपडेट. आज शुक्रवार 8 जानेवारी 2020. डोमेस्टिक मार्केट. महाराष्ट्रामध्ये हस्तीस साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,150 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,180 रुपये ते 3,250 रुपये होता. रिसेल मार्केटमध्ये हस्तीस साखरेचा व्यापार 2,980 रुपये ते 3,030 रुपये होता. दक्षिण कर्नाटकामध्ये हस्तीस साखरेचा व्यापार 3,100 रुपये ते 3,125 रुपये होता. 33 साखरेचा व्यापार 3,140 रुपये ते 3,175 रुपये होता. उत्तर प्रदेशामध्ये 33 साखरेचा व्यापार 3,230 रुपये होता, तर गुजरातमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,101 रुपये होता आणि 33 साखरेचा व्यापार 3,111 रुपये होता. तमिळनाडूमध्ये 33 साखरेचा व्यापार 3,160 रुपये होता, तर 33 साखरेचा व्यापार 3,210 रुपये ते 3,325 रुपये होता. हे सर्व दर GST सोडून आहेत. इंटरनॅशनल मार्केट. लंडन वाइट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $432.60 प्रतिटन राहिला आणि न्यूयॉर्क शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट $15.82 होते. करन्सी आणि कमोडिटी. अमेरिकन डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा व्यापार 73.085 मध्ये झाला, तर ब्राझिलियन रियलचा व्यापार 5.2842 मध्ये झाला. क्रूड फ्युचर 3,642 रुपये. क्रूड WTI $49.75 होते. इक्विटी सेन्सेक्स 263.72 अंकांनी खाली येऊन 48,174.6 अंकावर बंद झाला, तर निफ्टी 53.25 अंकांनी खाली येऊन 14,146.25 अंकावर बंद झाला.